स्तोत्र संहिता अध्याय 67. देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हास आशीर्वाद देवा आणि त्याने आमच्यावर आपला मुख प्रकाश पाडावा, याकरता की तुझे मार्ग पृथ्वीवर माहीत व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत, राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रांवर राज्य करशील. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत. भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव आमचा देव आम्हास आश्रय देऊ, देव आम्हास आश्रय देऊ आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.